नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठा साखळी आणि खतं यासारख्या घटकांवर धोरणं आखण्यासाठी सरकारने 7 अधिकार प्राप्त गटांची स्थापना केली आहे, अशी माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली. पश्चिम आशियातल्या संघर्षावर त्यांनी आज राज्यसभेत निवेदन केलं, त्यावेळी ते बोलत होते. हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्मीय व्यक्तीच अनुसूचित जाती आणि जमाती दर्जासाठी दावा करू शकेल, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. ख्रिस्ती धर्मासारख्या धर्मात जाणाऱ्या व्यक्तीचा अनुसूचित जाती दर्जा रद्द होईल, असं न्यायमूर्ती पी के मिश्रा आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या पीठानं आज एका सुनावणीत सांगितलं. भारतीय रेल्वेनं तिकीटं रद्द करण्याच्या शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासाला 8 तास शिल्लक असताना रेल्वेचं तिकीट रद्द केलं तर कुठलाही परतावा मिळणार नाही, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत दिली. एसटी महामंडळाच्या ताफ्यात राजमाता जिजाऊ श्रेणीच्या 3000 बसगाड्यांचं आज लोकार्पण करण्यात आलं. 2x3 आसनरचनेच्या या बसमध्ये 56 जणांची आसनव्यवस्था आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1372 अंकांची वाढ झाली आणि तो 74,068 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 400 अंकांची वाढ नोंदवत 22,912 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.